श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः 15 ऑगस्ट 1988 स्वामी स्वरूपानंदांचा महामृत्यू दिन स्वामीजी म्हणून आज स्वामी स्वरूपानंदांचा स्मृती दिन स्वामी स्वरूपानंदांनी सर्वच परिस्थिती प्रतिकूल होती त्यांचा देह निरोगी होता वयाच्या 32 व्या वर्षीच व्याधीने वाचले अंगात शक्ती नव्हती जेव्हा पैसा होता की ज्याच्या बाहेर ते निरंतर होऊ शकतो जवळचं मायाचं माणूस नाही की जे प्रेमाने सेवा करेल किंवा प्रेमाचे उच्चार शब्द बोलेल विचारपूस करेल स्वतःचं घर देखील नव्हतं त्यांना दुसऱ्यांच्या घरी राहावं लागलं म्हणजे कोणाचंच आधार नाही त्यांच्या मूलभूत गरजा देखील भागत नव्हत्या या परिस्थितीत एखादी व्यक्ती खचून गेली असते तर याच परिस्थितीवर मात करून स्वामींनी साधना केली किंवा त्या परिस्थितीचा त्यांनी फायदा करून घेतला ते जवळजवळ 40 वर्षे एका खोलीत होते क्वचित कधीतरी ते पालखीतून स्वतःच्या घरी जात पण एकदा त्या एका खोलीत एकटे एकांतात असत या एकांताचा उपयोग करून त्यांनी उत्कट साधना केली आणि ते परमहंसाच्या पदाला पोहोचले त्यांचं जीवन अगदी खुले होते अनेक कारणांना ते स्वराज्याच्या चळवळीत शिरले त्याकरता त्यांना तुरुंगवासही झाले तुरुंगातील सूत्रमंडळी लग्न करून संसार करायचे आणि पुन्हा स्थायी करायचं असं त्यांनी ठरवलं होतं त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं तिच्याशीच ते लग्न करणार होतं दरम्यान ते गावाने पारसने आपल्या घरी गेले आणि अचानक आजारी पडले त्यांच्या अंगातील शक्तीच एकदम निघून गेली या आजारातून आपण उठणार नाही असं त्यांना पक्क कळून चुकलं तेव्हा पत्राद्वारे त्यांनी तसं आपल्या प्रवासीला कळवलं मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही तेव्हा तू कोणा चांगल्या मुलाशी लग्न करून संसार कर असं सांगितलं या व्यक्तिगत प्रेमाचा आविष्कार पुढे विश्वप्रेमात झाला स्वामी पुढे एकांतात सोहळा साधणे नाणे साधणे धन साधणे असं करून ते सोहळा हिंसारुढ झाले ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या अद्वैत ग्रंथांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडलेला स्पष्ट झाला होता ज्ञानेश्वरी त्यांना प्रत्यक्ष अनुभवली होती आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्वच्छ दिसत असे नाना संतांची लक्षणं त्यांना अगदी चटकून बसत होती नाथ संप्रदायाची धरा स्वामींनी यावेळी परिस्थिती अगदी समर्थपणे केली सद्गुरूंनी जवळजवळ 2000 व्यक्तींना अनुग्रह देऊन त्यांनी आपलं शिष्य केलं आणि साधनेला लावलं स्वामींनी प्रामुख्याने सोहळा साधनेचा पुरस्कार केला पण त्याचबरोबर ज्ञानस्मरण देवपूजा अद्वैत ग्रंथांचं श्रवण पठण यावरही भर दिला त्यांनी सर्वच साधनांमार्ग हाताळण्यात सांगितले ज्यावर ध्यानकर्म जाणणारच नाही त्यांना ओम रामकृष्णांनी या नामाचा जप करण्यास सांगितलं स्वामींचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्ञानमार्ग भक्तिमार्ग कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे एकत्र आणले अंगपेक्ष पण प्रेमयुक्त सत्कर्माने भक्ती संभावते भक्तीशिवाय ज्ञान कसं जडते आहे ज्ञानाखेरीज ज्ञान कसं अशक्य आहे आणि ज्ञानानंतरही भक्तीचं महत्व कसं असाधारण आहे हे त्यांनी सर्वांना पटवून दिले भक्तियुक्त ज्ञानानेच ज्ञानप्राप्ती संभवते ज्ञानप्राप्तीनंतर केलेली भक्ती म्हणजेच पराभक्ती साधकाला कैवल्य प्राप्तीप्रती होते हा श्री स्वामीजींचा एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे Con tanto movimiento que se vino, en que acabó así, ya se fue todo pasado. Se vino a caer, a no volverlo. Así se vino a mí, salió su pie, en el cabello. En que acabó así, tanto parar que se vino a caer, a dispuesto a mí. Se vino, en que salió caer, pero de no salió a caer. स्वामीजींचे सारे जीवनच विश्वव्यापक झालेलं होतं आणि ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीने भक्तचा संसारी भाकी होतो. 1974 साली स्वामीजींनी निजामाचे वेध लागले आणि त्यांनी एक नाव कार्य रचून आपल्या लाडक्या आराध्याने यांना राज्याने अर्पण केलं. त्यात स्वामीजी म्हणतात, स्वामी निर्षतानी चाहले अंतरी निजीवने रंगले दिक कामाचे तुतून रंगले जितने रत्तले ते नीती तुले पूर्ण स्वयं चिद्धन आपले स्वभावे साक्षी तुह संपले स्वामी निजीवने चाहले. या कार्यातील स्वामीचे अंतरस्थिती सुस्पष्ट होत आहे. संतांच्या अंतकाळी अंतरस्थितीवरूनच संत ओळखता येतात. म्हणून संतांच्या पुण्यतिथीला महत्व. संतांची पुण्यतिथी आणि परमेश्वराच्या अवतारांची जयंती साजरी करतात. रामनवमीला प्रभू रामचंद्रांची जयंती, कृष्णाष्टमीला श्रीकृष्णांची जयंती, हनुमान जयंती, दत्त जयंती असे परमेश्वरी अवतारांचे जयंती उत्सव साजरे करतात. कारण त्यांच्या जन्माला महत्व आहे. मुळात परमेश्वरी अवतारांचा जन्मच काहीतरी विशिष्ट हेतूसाठी होतो. परिप्राणाने साधनाने विनाशायचे दुष्कृत धर्म संस्थापनार्थाय संधुलांनी विजयी अशा विशिष्ट हेतूने घेतलेला जन्म म्हणून ते अधिक महत्वाचं. तसेच या जन्मामध्ये अगदी जन्मतरच किंवा अगदी बालवयात काही अलौकिक घटना घडलेल्या दिसतात ज्या सामान्य माणसाच्या जीवनात घडणं अगदी अशक्य असत. म्हणून ते जीवन दैवी सामर्थ्याने युक्त असत. ठरलेलं जीवन कार्य पार पडलं की अवतार कार्य सुरू आणि ते अवतार पुन्हा मूळ रूपात निघून येतो. पण ते नाश पावत नाही, म्हणजेच त्याचा मृत्यू होत नाही. म्हणूनच परमेश्वरी अवतारांची पुण्यतिथी केली जात नाही. संतांच्या बाबतीत मात्र परिस्थिती भिन्न असते. संतांचा जन्म सर्वसाधारण माणसांप्रमाणेच होतो. जन्माच्या वेळी कोणाला माहिती नसतं की हा पुढे कोणीतरी मोठा संत होणार आहे. जन्मानंतर संतांचा काही काळ बालपणी सामान्यच जात. या काळात क्वचित काही वेळेला वेगळे प्रसंग त्यांच्या जीवनात घडू शकतात किंवा काही काळापर्यंत संत अगदी सामान्य जीवनही जगतात आणि पुढे एका क्षणी काही विशिष्ट कारणांनी त्यांच्या जीवनात अचानक बदल होतो. ते साधना करतात आणि पुढे संत होतात. मग त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने सुरू होते. त्यांनी पुढे केलेल्या अध्यात्मिक कार्याने त्यांना प्रसिद्धी मिळते, समाजाकडून मान्यता मिळते, कदाचित सद्गुरुपदही मिळते. त्यांचा स्वतःचा असा शिष्यवर्ग निर्माण होतो. त्यांच्याकडे काही सांप्रदायिक कार्य असते. त्यांचे कार्य पूर्ण झाले की मगच ते देहाने या जगाचा निरोप घेतात. ते असे आत्मज्ञान संत आत्मरूपाने चिरंतन राहतात. त्यामुळे देहसाधनेतरही ते भक्तांना प्रचिती देतात. संतांच्या निर्वाणाचाही एक सोहळा होतो. म्हणूनच संतांच्या पुण्यतिथीला अधिक महत्व आहे. हरिओम तत्सत.